सावली अध्याय सोळावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
ऐशा जानकीच्या कथा ऐकून श्रोते आश्चर्य पावती मनातून, वाटे संपूनये हे कथन श्रवणे पावती समाधान। हे श्रवण सुख लाभावे, तेणे चित्ताचे भान हरावे, भक्ती रसे ओथंबून यावे, हृदय आमुसे निरंतर। वाटे एकैक कथा ऐकून हे भक्त किती भाग्यवान, जानकीचे लाभले वरदान, आणि अभयकर तिचा शिरावरी। जैशा श्रावणधारा वर्षती, धरणीतला तृप्त करीती, तृषार्ताची तृष्णा हरिती, सदैव आपुल्या जीवने। तृप्त होता वसुंधरा, बीजे अंकुरती सरसरा, पिके फोफावती भरभरा, जीवसृष्टीस रिजवाया। तैशास ओव्या बरसती, भक्त हृदयावर पडती, आकंठ होऊनी या तृप्ती, भक्ती अंकुर बहरती। भक्तीचा येता बहर, वसंत ऋतून येई समोर, भक्तीची वेगळीच धुंद बहार, उपमा नसे तियेला। जेव्हा उचंबळे भक्तीबहर, देवस्वये प्रकटे समोर, निर्गुणातुनी होई साकार, नाना विध रूपांनी। कबीराचे विणले शेले, जाते जनीचे फिरविले, विषमीरेचे प्राशिले, प्रत्यक्षात प्रकटोनी। नाही पाहिली जात गोत, देखिले नाही भेदभावादिक, भक्त झाले सुविख्यात सर्व जातीत असंख्य। ऐसा हा भक्तीचा प्रकार, पहावया मिळे खरोखर, जानकी कथेत वारंवार, आजही तो अमुच्या समोर। तुवा केलेस जे वर्णन, तेणे धन्य झाले कर्णनयन, तृप्त झाले अमुसे मन, आनंद सागरी डुंबून। जैसे हळुवारपणे फुलात, भ्रमर शिरोनी या बैसत, मधुरमध बैसती चाखत, भ्रमण आपुले भुलोनिया। तै हळूच पाकळ्या मिटती, भ्रमर सहज त्यात अडकती, तैसीच काहीशी मनस्थिती, श्रवणे आमूची होतसे। जरी अध्याय गेला संपुन, तरी मन गोष्टीत रंगुन, मागेच राहे रेंगाळून, हरपोनी या भान वेळेचे। गुलबकावली परी हे कथन, कधी जाऊ नये संपुन, रात्री मागून येई दिन, तैसे चक्र चालवावे। मनोनी करीती विनंती, आणखी सांगाव्या गमती, जेणे जानकीवरील प्रीती, नवनवी राहील सदैव। चंद्राचे पाहुनी पूर्णपण, सिंधू उचंबळे झेपावून, वाटे देण्या प्रगाढ अलिंगन, एकमेकांसी पाहती जणू। तैसेच भक्ताचे पूर्णपण, पाहता नाचे दयाघन, परस्परा देती आलिंगन, देवपणा ते भुलोनिया। जानकीचे सारे जीवन, तैसेच आले दिसोन, सावली परी राहोन, भक्तांसी प्रेमे प्रतिपाळी। श्रोत्यांची पाहून उत्सुकता, समाधान वाटे मम चित्ता, आता परिसावी पुढील कथा, आग्रहामुळे कथी तसे। कालेचा द्वितीय पुत्र शेखर, त्याची वेगळीच आवड सुंदर, वाटे चढावे पर्वतांवर, तंत्र त्याचे घ्यावे शिकोन। पूर्वी मावळे कैसे चढले, त्यांनी पर्वतावर किल्ले बांधिले, शौर्य तेथे गाजविले, मराठे शाहीत आपल्या। जरी आता नसे तो प्रकार, तरी धाडस शौर्य असावे खरोखर, पादाक्रांत करावे शिखर, यात भूषण वाटे शेखरासी। तेनसिंग चढला गौरी शंकर, तेणे सौंदर्य पाहिले अपूर्व, ते चढणारा पहिला मानव, जगभर झाला प्रसिद्ध। तेणे भारता लाभले भूषण, भारतीय चढला हिमालय म्हणून, त्याची दिगंत कीर्ती पाहून, स्फूर्ती घेती तरुण मने। शेखरलाही वाटे म्हणून, आपणही करावे पर्वतारोहण, कला अवगत घ्यावी करून, शिबिरात झाला दाखल। मुंबईच्या कर्जत या ठिकाणी त्यांची पडलीसे छावणी चांदेरी डोंगरावरुनी पर्वतारोहण करावया। डोंगर दूर गावापासून तज्ञ तेथे देती शिक्षण, दोरखिळे जाती घेऊन मार्गदर्शन करावया। एक एक ऐसा खिळा ठोकून त्याला दोऱ्याने घट्ट बांधून पाऊल टाकती जपून सावधानपणे चढतीवर। शेखर जाई चढून एका कठीण सुळक्यावरून तोच अवधान त्याचे सुटून खाली अचानक कोसळला। 60 फुटांवरून त्याला पडताना पाहून पडला पडला म्हणून ओरडती सर्व मित्रगण। सर्व भरभरा उतरती मनात उपजोनिया भीती, या पोराची काय स्थिती झाली असे म्हणोनिया। जवळ जाऊनिया पाहती ह्याची शुद्ध हरपली होती, रक्ताने माखली होती देहाकृती सर्वही। त्याला आणि ती उचलोन पाहिले अंग गेले ठेचाळून, तो कणत होता म्हणून असह्य देहवेदनांनी। हळूहळू आणि ती उचलोन तै दिन गेला मावळून, शिबिर होते दूर म्हणून ओढ्या जवळी ठेविती। एक लांब शिळा पाहून वरी त्याला ठेविती झोपवून, सर्व बसती दोर धरून सभोवताली तयाच्या। जवळ नव्हते काही साधन जेणे त्याला न्यावे उचलोन, आणि रात्र झाली म्हणून दळण वळण होते थंडावले। रक्तपुसोनिया पाहती तोच शेखरला येई जागृती, म्हणे स्पर्शन करावा देहासी शर्ट माझा काढू नका। अंगात आहे आईचा शर्ट त्याला न करावा स्पर्श, वाटे शरीर त्याचे दुखत म्हणून ऐसे सांगतो। पुन्हा थोड्या वेळाने पाहती रक्त पुसण्याचा प्रयत्न करीती, तेव्हाच येऊनी पुन्हा जागृती तेची शब्द बोलत असे। आईचा शर्ट आहे अंगात तो काढू नये म्हणत, आजी जवळ बैसलीसे सोबत तुम्ही मला स्पर्शू नये। कोणान होई अर्थबोध वाटे बेशुद्धीत आहे बडबडत, रात्र जागोनिया काढत अन्य उपाय नव्हता। खेकडे होते खडकात ते सर्व शरीरावर नाचत, परी देह पडला निपचित भान काही नव्हते तयाला। ऐसी संपली रात्र भयान दिवसाला उजाडून, मुंबईस येती घेऊन घरी त्याला पोचविती। त्या दिवशीन झाला उपचार दवाखान्यात नेती सत्वर, डॉक्टरांना सांगती प्रकार घडलेला सर्वते। सर्व देह ठेचाळलेला पाहून डॉक्टरही गेले घाबरून, काही हाडे गेली तर मोडून शंका उद्भवली तयांना। क्ष किरणाने पाहिले तपासून तो आश्चर्य आले दिसून, कोठेही गेला तडान सर्व हाडे होती सुरक्षित। तै शर्ट पाहती काढून देह रक्ताने माखला म्हणून, तो स्वच्छ करीती पुसून बाह्योपचार करीती मग। उत्तम पाहून देहस्थिती डॉक्टर मनी आश्चर्य करीती, कैसी हाडे सुरक्षित राहती उंचावरून पडोनही। 60 फुटांवरून पडला उपचारा विना राहिला, आईच्या शर्टाने वाचविला आश्चर्य करीती सकलजण। शेखर असता बेशुद्धीत त्याला आजी बैसलेली दिसत, म्हणे शर्ट ठेवावा अंगात काढू नये ती सांगतसे। तैसेची तो होता बडबडत, परी अर्थ कोणास नव्हता कळत। आजी त्यास होती संरक्षित आपुल्याच करस्पर्शाने। जरी शेखर पडला वरून तरी जानकीने घेतला झेलून, जानकी कृपेचे हे लक्षण अन्य कैसे जाणू शकती। प्रल्हादास झेली नारायण तैशीच जानकी आली धावून, भक्तांस देई संरक्षण जे भजती अनन्य भावे। जे अनन्य भावे भजती देव सदैव असतो सांगाती, कळीकाळाची नाही भीती हे भक्ताने घ्यावे जाणून। पुढे घेऊन या विश्रांती शेखरची झाली उत्तम प्रकृती, उपकार आईचे मानिती चरणी शरण जाऊनिया। कालेने मज सांगितला एक प्रसंग जीवनातला, जो तिने स्वतः अनुभवला काही वर्षापूर्वी एकदा। तिच्या डाव्या वक्षस्थली एक गाठ उत्पन्न झाली. हळूहळू ती दुखू लागली, लालबुंद होऊनी. कुटुंब डॉक्टरकडे जाती, ते भीतभीत सांगती, घ्यावे तपासून एकांती टाटा दवाखान्यात जाऊन. टाटाचे नाव ऐकून काला जाई घाबरून, वाटे कॅन्सरचे प्रकरण तेथे नित्य तपासती. जरी गाठ असेल कॅन्सरची, तरी तुटेल दोरी आयुष्याची. ही गाठ वाटते मिठी काळाची, देहा भोवती बैसलेली. तेव्हा जीव गेला घाबरून, आईचे सुरू झाले स्मरण. म्हणे काय तुझ्या मनातून, मारावे मज ऐसे झुरून. कोणता अपराध झाला, तेने शिक्षा देसी बालकाला. तुझा आधार आम्हाला आज संपला काय की. प्रत्यक्ष वेदने हुनी जाण, तिचे चिंतेने घेरले मन. आपणास जाणे जगातून, संसार हा सोडून या. जरी झाला से कॅन्सर, तरी जाणे असे लवकर. मग आईचा जय जयकार कान करावा मनात. जरी पूर्ण होत बरी, ती आईची कृपा मजवरी. अथवा न होईन तरी, अल्पसेवा तितुकी घडेल. ऐसा दृढ निश्चय करून ती टाटात आली तपासून. म्हणे ऑपरेशन घ्यावे करून, शक्य तेवढ्या लवकर. दिवस झालासे निश्चित, काला जाई दवाखान्यात. तत्पूर्वी तिज तपासीत फोटो काढून या पाहती. फोटो तर आले दिसून, गाठच नाही म्हणून. पुन्हा पाहती स्पर्शून तो नवती गाठ तेथे. आश्चर्य करीती मनात, कालपर्यंत होती दिसत. आता कैसी झाली गुप्त एका एकी येथून. म्हणती तुम्ही दिसता भाग्यवान, शस्त्रक्रियेचे आता नाही कारण. गाठ गेली से निघोन देहा मधून तुमच्या. तुमच्या शुद्ध देहात आता रोग नाही दिसत. मात्र वैद्यकीय शास्त्रात अपूर्व वाटे हे आम्हाला. तिचे डोळे आले भरून, आईचे अनंत उपकार पाहून. म्हणे तुझे न फिटेल ऋण, अनंत जन्म घेऊन या. आता पायी एकच विनंती, चरण सेवा दे जन्म जन्मांती. आपुली कर कन्या वा शिष्या मजसी, जेणे लाभो तुझी सेवा. या गणदेवी गावात श्री शंकराचे देवळात, वृद्ध पुजारी होता राहत. ब्राह्मण कर्म करी तसे, तो नित्य येई जानकी घरी. अष्टमीला अभिषेक करी, कधी पाठवासे निरंतरी. जैसे आज्ञा पियेले तयाला. कधी जानकी जाई मंदिरात, दर्शन घेण्या गाभार्यात. ब्राह्मण तिचे पाया वंदित, शिवा समोर सदैव. तो जाणून होता कीर्ती, जानकी प्रत्यक्ष होती अंबा पार्वती. हीच करील इच्छा पूर्ती माझ्या मनीची म्हणून. म्हणे मज रक्षावे जीवनात, कष्ट अपार पडती संसारात. तो ती प्रेमे उपाय सांगत, सौख्य समाधान पावला. जेव्हा जानकीचे झाले अवसान, तो गावात नव्हता म्हणून. त्याला न कळले निधन जानकीचे झालेले. काही महिन्यांनी परतला, नित्याच्या कर्तव्यात रमला. पूजा अर्चा करू लागला यजमानाचे घरात. प्रत्येक अष्टमीला येई घरी, अभिषेकादी कार्य करी. ऐसे तीन वर्षे परोपरी ब्राह्मण कर्म करी तसे. मुकाट्याने येई घरात, अभिषेक करोनिया जात. एके दिवशी सहज विचारीत, आज आई न दिसती कशा. तेव्हा कुसुम सांगे हसून, तुम्ही कैसा विचारता प्रश्न. आज आईला जाऊन वर्षे तीन जाहली असती. तेव्हा ब्राह्मण गेला घाबरून, काय ऐकतो हे म्हणून. जेव्हा जेव्हा करीतो पूजन, आई बैसती शेजारी. नित्य अभिषेक संपल्यावरी, सव्वा रुपया देती मम करी. कैसा विश्वास करावा तरी, तीन वर्षे झाली म्हणून. आज नाही दिसल्या म्हणून, सहज विचारला मी प्रश्न. तो तुमसे उत्तर ऐकून, भ्रमात मी पडलो असे. घरात येतो तीन वर्षापासून, मज कधी न आले हे कळून. की आई गेल्या जगामधून, प्रत्यक्ष दिसता समोर. ब्राह्मण गेला घाबरून, म्हणे पुन्हा कधी न येईन, जानकी विना पूजन येथे मज करणे नाही। सर्वांना वाटला अभिमान की हा ब्राह्मण किती भाग्यवान, आई प्रत्यक्ष देई दर्शन जवळ बैसूनी तयाला। जोवरी होते अज्ञान तोवरीच घडले दर्शन, ज्ञाने येता शहाणपण पुन्हा न दिसली तया आई। कुंदा पाटणकर म्हणून गोंदियात राहती जाण, जानकीस भजती रात्रंदिन भावभक्तीने मनोमनी। जानकीच्या फोटोस पूजिती वाटे आईच बैसली पुढती, गोड गोड गोष्टी करीती अनेक सुखद संसाराच्या। संसारात येती अडचणी फोटोस सांगती मनोमनी, म्हणे घ्यावे तुवा सांभाळोनी मायेची पाखर करुनी। जोवरी आहे तुझी माया तोवरी न भीती भवभया, तुझे नाव आहे तारावया समर्थ आम्हा जीवनी। गोंदिया गावात राहती तेथे दिवस रात्री चोऱ्या होती, एकटेपणाची वाटे भीती पुरुष मंडळी गेल्यावर। जरी जाणे असे बाहेर तरी जानकीस सांगती विचार, तुवा सांभाळावे घरदार बाहेर जाओ न येतो आम्ही। भीतीने असता वावरत एकच स्थळ वाटे सुरक्षित, जानकीच्या फोटो लगत दागिने ठेविती रक्षाया। दृढ श्रद्धा असेल तरी दैव अपुलेही काम करी, त्यांचे घरात झाली चोरी संसारपयोगी वस्तूंची। धावत फोटो जवळ जाती तो देवची दिसले खाली वरती, आणि दागिने तेथेच असती काहीही न गेले त्यातले। आश्चर्य सर्वांना वाटत की हे समोर होते दिसत, कैसे उचलोनिया न नेत कोणी अडविले तयांना। होणारे होऊनिया गेले परी मुद्द्यासे मात्र नाही गेले, यातच समाधान मानिले रक्षिले म्हणोनिया। जे जे लिहिले से दैवात तैसे नित्यची राही घडत, परिभक्ती देतसे साथ दुःख हलके कराया। दैवात जे काही लिहिले तेही देवानेच घडविले, तेव्हा मोडणे घडणे चाले सर्व त्याच्या इच्छेने। चोर चोरी करून या जाती त्यांना कोणी दिली मती, ऋणानुबंध ऐसे फिटती एकमेकांचे देऊन। म्हणोनी मागती सन्मती जियेने न चळे स्ववृत्ती, तुझे स्मरण असावे चित्ती नी नाम निरंतर मुखात। म्हणोनी या श्रोते जन नित्य असावे सावधान, जानकीचे केल्या विना स्मरण दिन न एकही ढळो द्यावा।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम षोडशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।